चीनीमंडी.com पॉडकास्ट।
35 लाख जिंकण्याची बिल गेट्स कडून ऑफर। देशातील बहुतांशी जणांकडे फीचर्स फोन असल्यामुळे स्मार्टफोनद्वारे होणाऱ्या UPI व्यवहाराचा फायदा घेऊ शकत नसल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता फीचर फोन असणाऱ्यांनाही डिजिटल व्यवहार करता यावे यासाठी एक पेमेंट सोल्युशन विकसित करण्याचं चॅलेंज घोषित करण्यात आलं आहे। हे चॅलेंज जिंकणाऱ्याला 35 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं। फीचर फोनसाठी पेमेंट सोल्युशन तयार करण्यासाठी हे खुलं जागतिक स्तरावरील चॅलेंज आहे। यामध्ये व्यक्तिगत आणि व्यावसायिक उपक्रम दोन्ही जण सहभाग घेऊ शकतात। या चॅलेंजसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बिल गेट्स फाउंडेशनचं सहकार्य लाभलं आहे। NPCI नं या चॅलेंजसाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे। इच्छुकांना 12 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे। फक्त ऑनलाईन पद्धतीनं येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। निवडण्यात आलेल्या स्टार्टअप स्पर्धकांना 11 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे।